स्तोत्र संहिता अध्याय 150 परमेशाचे स्तवन करा। देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा। त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा। त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा। त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा। कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा। सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा। डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा। तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा। खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा। झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा। प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो। परमेशाचे स्तवन करा।